आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार. राज्यात शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश. ब्रिक्स परिषदेत पहलगाम हल्ल्याचा निषेध. दहशतवादाशी मुकाबला करण्याचा सदस्य देशांचा निर्धार. आणि नागपुरात आज पावसाची सतधार. 9 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त कार्यालयानं आज समाज माध्यमांवर जाहीर केलं. सुरुवातीला घरांची नोंदणी आणि मोजणी, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची जनगणना, ज्यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल असं त्यांनी कळवलं आहे. यासाठी 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान प्रशासकीय सीमारेषांमध्ये कुठले बदल करू नये असं आवाहन जनगणना आयुक्तांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. त्रिभाषा सूत्रांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं स्थापन केलेल्या अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांच्या समितीला विविध स्तरातून विरोध होतो आहे. यासाठी आज मुंबईत आझाद मैदानावर सकाळपासून आंदोलन सुरू आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 5वीपर्यंत तिसरी भाषा नको, नरेंद्र जाधव समिती रद्द करा, शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि SCERT चे संचालक राहुल रेखावार यांना पदावरून दूर करा इत्यादी आंदोलकांची मागण्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन इथं नागपूर जिल्हा महावितरण आणि महापारेषण आढावा तसंच कोराडी खापरखेडा प्रकल्पासंदर्भात पर्यावरण विभागाच्या निर्देशांची अंमलबजावणी आणि विकास योजनांबाबत बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या 2025-30 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनलचे आपले उमेदवार घोषित केले आहेत. आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजय कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे या पॅनलचं नेतृत्व करणार आहेत. मतदान होण्यापूर्वीच या पॅनलचे प्रवीण दरेकर, गुलाबराव मगर आणि प्रकाश दरेकर हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या संघात समन्वयानं काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कुसाळकर आणि दरेकर ही निवडणूक एकत्र लढवत आहेत. नागपुरातील बेसा पिपळा भागात एजंट जमिनीच्या प्लॉटचे RL करून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करत आहेत असा प्रकार उघडकीस येत आहेत. यावर भरत नंदनवार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक नगरपंचायत बेसा आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
नगरपंचायत बेसा पिपळामध्ये जे गाव समाविष्ट आहेत, बेसा पिपळा बेलतोरडी आणि भोगली या गावातील RL करण्याचे काम नगरपंचायतने सुरू केलेले आहे. परंतु नगरपंचायतच्या असं लक्षात आलेले आहे की RL करण्याच्या कामात एजंट लोकांचा फार सुसुरात झालेला आहे, ते लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे आपल्याला इथल्या नागरिकांना अशी विनंती करतो की आपण कुठल्याही एजंटकडे RL करण्यासाठी जाऊ नये, नगरपंचायतशी संपर्क साधावा, नगरपंचायत आपल्याला आपल्या प्लॉटचं आपल्या घराचे RL करून देईल.
राज्यात रेशनसाठी पुरवण्यात येणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिलेत. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता. त्यावरच्या प्रश्नादरम्यान अध्यक्षांनी हा आदेश दिलेत. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा इथं सुरू असलेल्या तेल भेसळी प्रकरणी संबंधित कारखाना तातडीने बंद करून संबंधित अन्न आणि औषध प्रशासनासह आयुक्त तसंच सहाय्यक आयुक्त यांना निलंबित करण्याची घोषणा या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. यावरचा मूळ प्रश्न आमशा पाडवी यांनी उपस्थित केला होता. त्यावर समीर कुणावार यांनी उपप्रश्न विचारलेत. संबंधित कंपनी वारंवार तेल भेसळ प्रकरणी दोषी आरोपी आढळून आली आहे. सोयाबीन शेंगदाणा तेल यांचे नव्यानं घेण्यात आलेले नमुने देखील भेसळयुक्त आढळून आलेत. असं आढळल्यावर ही कंपनी अधिकाऱ्यांनी तातडीनं बंद करण्याची कारवाई करणे आवश्यक होते, मात्र ते न केल्यानं त्यांना निलंबित करण्याची घोषणा झिरवाळ यांनी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी विकास, रोजगार, प्रशिक्षण तसंच इंटर्नशिपच्या संधीबाबत एकाच क्लिकवर आता माहिती उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाचे विद्यार्थी अॅप आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताच्या विविध विद्यार्थी विकास योजना, इंटर्नशिप, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी देखील या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी कल्याणच्या योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी या हेतूनं प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चौरे यांच्या संकल्प नेतून विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून मोबाईल अॅप तयार करण्यात आला आहे. विद्यार्थी विकास विभाग आणि रोजगार प्रशिक्षण विभागाच्या विविध योजना मोबाईल अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात जाणार आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ब्राझीलमध्ये रिओ द जेनेरिओ इथं सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवली. यावेळी सर्व राष्ट्रांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाचा निषेध ही केवळ सोय नाही तर ती आपली मूल्य प्रणाली असली पाहिजे असं ते म्हणाले. महत्वाच्या खनिजांचा तसंच तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा वापर कोणत्याही देशानं स्वार्थासाठी किंवा सशस्त्रीकरणासाठी करू नये असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्त आयोजित संवाद सत्रात केलं. तात्पुरत्या स्वरूपाचे निर्णय घेण्याऐवजी दूरगामी परिणामांचा विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद पुढच्या वर्षी भारताकडे असणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यंदाच्या परिषदेतला सहभाग आणि ब्राझील दौरा महत्वाचा असल्याचं केंद्रीय आर्थिक विभागाचे सचिव दामू रवी यांनी सांगितलं. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादी संस्थांचे हात अधिक बळकट करण्याची गरज असल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या परिषदेत जोरकसपणे मांडला असं रवी म्हणाले. भारतीय हवामान खात्यानं नागपूर जिल्ह्यामध्ये आजपासून ते येत्या 9 जुलै 2025 कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. ऑरेंज अलर्ट कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील अन्य जिल्हे अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, वाशिम यात उद्या वादळी पर्जन्यमान. अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इथे उद्या देखील ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे, मोबाईल फोन सोबत न बाळगणे, घरातील इलेक्ट्रिक उपकरणे बंद ठेवणे, झाडाच्या खाली उभे न राहणे या बाबी पाळण्याची गरज आहे. नदी नाले दुथई वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशावेळी चुकूनही तो पूल किंवा रस्ता चालत किंवा गाडीमधून ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं. जिल्ह्यातील समस्त नागरिकांना आणि शेतकऱ्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचं पालन करावं आणि स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर यांनी केलं असून आपत्ती आल्यास 0712-25-62-668 वर संपर्क करावा. महावितरणतर्फे देखील नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरू होती. आज सकाळपासून मात्र सतंधार पाऊस पडतोय. यामुळे सर्वत्र पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भंडाराच्या वैनगंगा नदीवरील भंडारा ते कारधा लहान पूल, तुमसर तालुक्यातील गोंडखेरी ते टेमणी, चुल्हाट ते सुकई हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा उद्या दुपारी 2 वाजता मध्यवर्ती सभागृह विधानभवन मुंबई इथं आयोजित करण्यात आला आहे. सत्कार सोहळ्यास व्यासपीठावर महाराष्ट्र विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित राहतील. सर्व मंत्रीगण तसंच दोन्ही सभागृहाचे सन्माननीय सदस्य विधी आणि न्याय क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं भारताची राज्यघटना या विषयावर संबोधन होईल. आषाढी वारी करून पंढरपूरहून घराकडे परतणाऱ्या वारकऱ्यांच्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे 2 वाजताच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चिखी जवळ घडली. रस्त्याच्या दुभाजकाला आदळून झालेल्या बसच्या या अपघातात 30 वारकरी गंभीर जखमी झालेत. सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही. मध्यरात्री 2च्या सुमारास हा अपघात झाला. जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी चिखली आणि बुलढाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार. राज्यात शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश. ब्रिक्स परिषदेत पहलगाम हल्ल्याचा निषेध. दहशतवादी मुकाबला करण्याचा सदस्य देशांचा निर्धार. आणि नागपुरात आज पावसाची सतंधार. 9 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारती प्रसारित होईल. नमस्कार.